चीनी मंडी .com पॉडकास्ट।
व्हिएतनाम, कमी पुरवठ्यामुळे साखरेच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता। एशियन शुगर अलायन्सच्या चौथ्या परिषदेत तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सन 2019 ते 2020 हंगामात 2.5 मिलियन टन साखर कमीमुळे व्हिएतनाममध्ये साखरेच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे। साखरेच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे की जागतिक हवामानातील बदलामुळे दक्षिण पूर्व आशियाई देशांची सरकारं ऊस उद्योग स्पर्धात्मक ठेवण्यासाठी आणि ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत। 18 जून रोजी संपन्न झालेल्या 2 दिवसीय कार्यक्रमात सहभागींनी बाजार, व्यापार आणि क्षेत्रीय साखर उद्योगाच्या भविष्यासाठी उपाय शोधण्याच्या आवश्यकतेविषयी चर्चा केली।